प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम इत कार्यक्रम तोन किंजन वाले सबे भावडू ननी बाइकनु प्रभु यीशु न पवित्र नी सामर्थ्य नाम ते मेकुन सब तोन नवसेवा प्यारो भाईडित सच्चो सारी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है माकुन आशा है की इमर सबे प्रभु यीशु न दयाते चंगो भलो हित होए उन्डे माकुन विश्वास है कित कार्यक्रम तोन केंजना जरियते मेकुन सब तोन आशीष पुटित होए यदित कार्यक्रम तोन केंजना बातते मीवा मनते बांगे भी विचार कवाईतं होए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन होएते इमर माकुन अपनो चिट्ठी ने बेहिचक लिखे किसी रॉकेट अमट मिलाई प्रभु ईसुन से विनती की कुम बोल मीवा सब परेशानी तुन हटी कैनुल ओंडे मीवंग चिट्ठी ना जवाब भी अमट जरूर सिकुम प्यारो भाईडित इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूर्व पता लिखे किसी रॉकेट आप भी अमट मीवा चिट्ठी ना जवाब भी आसानी तल सिसी सके माई कम धन्यवाद दोस्त लुडित इमट माकुन चिट्ठी लिखे किसी रोते मीवंग चिट्ठी नु अमट लैसुम बार पढ़े मातम पढ़े मासी कुन जीवते खूब खुशियात मिवंग चिट्ठी लाई मिकुन बहुत बहुत धन्यवाद प्यारो भाई लोगोड़ अनि सेलक नित इमट माकुने होने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट आमट मिवंग चिट्ठी ना आशा की कुम ओंडे आमट मिवा सेवा तलाई हमेशा तैयार है यम ते वड़त भाईड़ी टनी सेलक नित अमट अपनो ने टाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या न मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कुम प्रभु जी अमर सब उन दीवार फिर सचुमन तल नी कर रूं वाई तरण अंडे अमर ने कुन जीवा तल धन्यवाद या तो लम कि इमा माकुन पिजड़ा समय ते चोको भलो इरती अंडे अबे लुगुस चंगो भलो इरतु नी इद मांदित लाई भी अमर ने कुन आत्मा तल धन्यवाद या तो लम प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता अनि मदद की उंडे माकुन आशीष सिंह के अमटनीवा पवित्र वचन तुन ग्रहण की सके मायकम प्रभु जी मावा विश्वास सिर्फ नी पर रोई नी समय से दुनिया ते बोले हिले प्रभु जी योर सब किंजन वाले भावडू ननी बाइकनु बांगे भी परेशानी होए या फिर वोड बीमार होए ते इमा वोलन पुरो रीति ताल चंगो क्यों बड़े की इमा चंगो कहन वाले परमेश्वर दाउनी आंधी ओंडे वोड़ा सब परेशानी तुन भी हटे किम ओंडे वोड़ुन चोको भलो इर्रा ओंडे यर सब किंजन वाले भावडू ननी सेलकनु आशीषनी बरकसीम ओंडे निवा पवित्र वचन तुन पुंदन लाई यर सब तुन अकल सीम प्रभु जी नी लाई बांगे भी काम कठिन ले इमा सब कुछ की सके माई तुनी धन्यवाद प्रभुनी इमा मावा बिंती तुन किंस्ती इंगा मर बड़ंग तलेका कम मावा तलेका नमुन ने इमा पुंदा तो नहीं की इमा माकुन बड़ंग बड़ंग चीज करना जरूरत है धन्यवाद तसंग ने बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलेक की तुना आमीन इहुने आई प्रिय दोस्तलुड़ी नैना मट अपनो कार्यक्रम ते यहुना ना बयान ता खुशखबरी तल 20 पाठ ना पिस्ता वाले हिस्सा ता 16 वचन तल 21 वचन लुगुस अध्ययन किसी रहे माइकम तो वड़ट भाईडी टनी सेलकने इमट अपनो काम धंधा तुन घड़ी में छोड़े किसी प्रभु ईशु ना सच्चो वचन तुन केंजट ओंडे प्रभु ईशु ना आशीष तुन ये नट प्रिय दोस्त लोड़ी ये वचन नू पड़ा ध्यान तल केंजट ओंडे इवन परो विचार केम प्रभु मीवा जीवते आनंद खुशी ओंडे मनते पुरु शांति सियानु ओंडे मीवा सब काम धंधा ते भी खूब आशीषानी बरकत सियानु मावल प्रभु महानयुल माकुन बोल सब कुछ सियातल युल अमट बोन बड़ंग सिसके माइतलम अमट बोन सिरप धन्यवाद तभेट सिसके माइतलम इदे प्रभु ना सच्चो भक्तियान प्रिय दोस्त लुड़ित ये वचन ते मरियम मग्दलेनी प्रभु ईशु ना दाइन दर्शन तबारते पढ़ माइकम ईशु इत्तुल नाकुनिंगा मिनी इटमा अन्न दाउन कारु मेले अन्नोन परेमा नावोल भावडुन इन कि अन्ना वोन कारु मलसी अंदतोना बोल नावोल अनि मिवोल दाउ नावोल अनि मिवोल परमेश्वर आंदु इमट इंदा किट की मसी ईसु मरियम तुन तो इत्तुल की नाकुन मिनी इटमा मगर चेला लुडुन इत्तुल की नाकुन इट्से कुन हुड़ाट इतल फर्क बाड़ी दोस्ता लुडित इदने कारण दात मत्ता की प्रभु जी दाउन करूं परोटल हंजी मत्तुल बप्पोल बोन चेला लोड से मिले मत्तुल असमय ते दाउन से भेंट किसी रहे मासी तुल प्यारो केंजन वालेड भाई लोगोडित ते मरियम मग्दलिनी हंजी चेललुडुन वह चिसीत की अन्ना प्रभुन हुडतो ना आणि वोल नाकून येऊन येऊन मांदी वंगतोय. मरियम मग्दलेनी चिललुळा सामनो गवायसीत की अन्ना सासी पिसी तेतुल प्रभुन हुडतो ना. अद्दे इतवार्त नेटी नुलपेता वक्त यहुदीळा वर्र थिन्नल रोतरूपा किवार बंद किसी चेला लोड़ इकट्ठो आसी मत थोड़ अनि ईशु वोड़न डूम वासी तुल मेकुन शांति आई अनि वोल वोड़न कईक अनि पसली दिसु तुल चेला लोड़न प्रभुन उड़ची वाको खुच आसी हत्तुल ईशु अंडे तुल मेकुन शांति आई बहुन दाव माकुन रोत्तुल अवन अन्ना मेकुन रोत्ततोना आणि नाव आज्ञातून माने किमट निवोलिया ने प्रभु यीशु मसी आपनो चेला लोडून उक्सितुल मियो जीवते पवित्र आत्मा ये नट बुळा पाप माफ क्या तुरी ओल पाप माफ आंदू आणि बुळा पाप माफ हेले किवी बुळा पाप माफ हेले आयो चेला लोड यहुदीडा डर तमारे उंदी रोते दवे मसी चमके उच्छिमत्तो प्रभु शु अध बंद कमरते उड़ा नड्डुम हाजिरासी हत्तोड़ ओंडे वोड़ो नित्तुल मिकुन शांति बुट्टी दोस्ता लोड़ी शांति सिर्फ प्रभु ईसु सिसी सकमाई तुलाई बाड़ी की शांति विश्वास ताल धर्मी थेरे मायना जरियते मावल प्रभु ईशु मसीह नाल आंद भाईडित बेग शांति है अग्गा आनंद है अनिवोल बोलून कईक अनि पसली दिसुतोल चेला लोड प्रभु नुर सिवा को खुश आसी हत्तो प्रिय दोस्ता लोडित जित्तो गाव बोल याने प्रभु ईशु क्रूस पर सहमतोल वो ना निशान बाकी मत तां इद्दमा बोल छुटकारा सियान वाले ईशु ना पहचाना इत पड़ा मुसीबत वोल ना लाई अनि मी लाई तातो लयुल इदेन ताल कि अमट बिना दाग अनि झुर्री ना बेदाग हालत ते परमेश्वर दाऊ न सामनो हाजिरासी सके माइकम युचिन हमेशा ता काल लुगुस मावां पाप कना माफी तसबुती सीता के मनानु इद अत समय मत्ता बपोड़ व्यवस्था ता जगा दया ते ये ची रहे माचिता इद व्यवस्था अनि दया ते नड्डूं समझोता मत्ता इद मानवानां इतिहास ते निरालो समय मत्ता ये मट 21 अनि 22 वचन ते इहुन लिखे माता ही ईशु अंडितुल मेकुन शांति आई बहुन दाऊ नाकुन रोहतुल अहुन अन्ना मेकुन रोहता तो ना अनि बोल वोलुन हुड़सी इतुल मियो जीवते पवित्र आत्मा ये नट प्रभु वोल पर फ्यूके ही तुल इद मादे तो ना मट सिरप उन दि दूसरो जगत पर रो हुड़ी तो ना अद आन उत्पत्ति ता किताब ते अग्गा पते की तोड़ी कि आदम ता मसोडे अपनो सांस तुन उखतुल अंडे बोल जिंदो प्राणी बने मासी हत्तुल प्यारो भाईडी अद्दे रंग ने मसी ईसु परमेश्वर ता आत्मा तुन येड चेला लोड परो उखसी इदेन जरियाते हमेशा ता जीवन तुन उखसी सीतुल ओड हमेशा ता काल तलाई जिंदो प्राणी बने मासी हत्तुल इद आत्मा वोलुन प्रभु ईशु ना स्वर्ग ते हनाना ओंडे पेंतेकुस्ता दियत परो पवित्र आत्मा उंडले के आना समय लुगुस समले किसी केपनुल समय लुगुस वोल केपनुल ओंडे पेंतेकुस्ता दिया पवित्र आत्मा ता जरियते मसी ईशु ना मेंदुल ते बत्तिस्मा हितनु ओंडे कलिसिया उंदी जगा आया असमय तल अरे को नि समय लुगुस पवित्र आत्मा संसार ते हई ओंडे ಅದ್ ಮಸಿ ನೋಡ್ ವಿಶ್ವಾಸ ಇಪಿ ಮಂತಾಯ್ ಒಂಡೆ ಅಧಾರೈಕ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತತಾನ್ ವಾಲೆಳುನ್ ಮಸೀನ ಮೈಂದುಲ್ ತೇ ಉಂದಿಯಾತ್ಮ ಖ್ಯಾತಾಯ್ ಇದ್ದೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ತಾ ಬತ್ತಿಸ್ಮಾನ್ ಭೋಜ ಪಾಪ್ ಮಾಫ್ ಕ್ಯಾತೊಡಿಟ್ ಊಳ ಪಾಪ್ ಮಾಫ್ ಅಂದು ಅನಿ ಬೋಳ ಪಾಪ್ ಮಾಫ್ ಹೆಲೆ ಕೇವಿಟ್ ಊಳ ಪಾಪ್ ಮಾಫ್ ಹೆಲೆ ಆಯು ಇದು ವಚಂತು ಸಂಜಮಾಯನ ಜರುರಿ ಪಾಪ್ಕನ ಮಾಫಿ ಸಿರಪ್ ಮಸಿ ಈಸುನ ನತ್ತುರ್ತ ಜರಿಯತಿ ಹೆಲೆ ಚೆಲಳುಳ ಕಾಮ್ ಪರೋ ಯಾ ಫಿರ್ ಬೇ ನೈ ಭಿ ಚಿಠಿ ತೆ ಅಮಟ್ ಇತಲ್ ಬೇ ನೈ ಮಾಂದಿ ಹಲ್ ಉಡು ಬೇಗ ಚೆಲಳುಳ ಬೇ ನೈ ಪಾಪ್ ತಲ್ ಮಾಫಿ ಕೀತಳ ಈ ವಚನ ತ ಲೈಸಂ ವರ್ಡ್ ಸಂಗ್ ಲುಗುಸ್ ದುರುಪೋಪ್ ಆತಕೆ ರೇಮಾತ್ ಚೆಲಳುಳುನ್ ಬಹುನ್ ಕ್ಯಾನ ಮತ್ತ ಅದ್ ಇದ್ ಮತ್ತ ಕಿ ಓಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಜಗತ್ ಪರ ರೋಹಂಜಿ ಕುನ್ ಪಾಪ್ ನ ಮಾಫಿತ ಚಾ ಕಿತಾಕೆ ಮನ್ನಿಳ್ ಅದ್ ಇದ್ ರಂಗ್ ನೆ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನೋಳ್ ವೋ ನ ಪಾಪ್ ನ ಮಾಫಿ ಆಸಿತಾಲ್ ಅಮಟ್ ಬೆನೈ ಪಾಪ್ ನು ಬಹುನ್ ಮಾಫ್ ಕಿಸಕೆ ಮೈಕಮ್ ಓನ್ ಖುಷಿಯಾಲಿ ತ ಖಬರ್ ವೆಹಚಿ ಕುನ್ ಓನ್ ಇಹುನ್ ಬತೆ ಕಿಸಿ ಕುನ್ ಕಿ ಮಸೀಸು ಪವಿತ್ರ ಶಾಸ್ತ್ರತ ಅನುಸಾರ ಪಾಪಿಡ್ಲೈ ಸಾಸಿ ಹತ್ತುಲ್ ಓನ ಮಿಸ್ಸಿ ಸೀತೋಳ್ ಒಂಡೆ ತೀಸರು ದಿಯ ಸಾತೋಳ್ ಇಪಿಟಲ್ ಪಿಸಿ ತೇತ್ತುಲ್ ದುಸಲುಡಿಟ್ ಇಂಗಮವ ಉಂದಿ ಮಹಾನ್ ಫರ್ಜೈ ಇದ್ದೇನ್ ಮಾಕುನ್ ಪೂರೋ ಕ್ಯಾನೈ ಪ್ಯಾರೋ ಬಾಯ್ಲುಗುಡಿ ಅನಿ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಯದಿ ಅಮಟ್ ಸಂಸಾರ ತುನ್ ಖುಷಿಯಾಲಿ ತ ಖಬರ್ ಹಲ್ಬತ್ ಕೇವಳಂ ತೇ ಓನ ಪಾಪ್ನ ಮಾಫಿ ಹಲಾನಲ್ ದೋಸ್ತನಿ ಸಿರ್ ಮಸೀನ ಖುಷಿಯಲಿ ತ ಖಬರ್ ಆಂದ್ ಇತ್ ದುನಿಯತ್ ಲೈ ಪಾಪ್ಕನ ಮಾಫಿ ತಚ್ಚಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತಾಯ್ ಇಶು ಇವನ್ ಓಡ್ ನಡ್ಡು ವಾತುಲ್ ಥೋಮಲ್ ಅಪ್ಪೊಳ ಹೆಲೆ ಮನ್ನೋಲ್ ಚೆಲ್ಲೋಳ್ ಥೋಮನ್ ವೆಚ್ಚಿ ಇತ್ತೋಳ್ ಪ್ರಭುನ್ ಹುಡ್ತೋಳಂ ಥೋಮಲ್ ಓಳುನ್ ಇತ್ತುಲ್ ಓನ ಕೈಕನೆ ಕಿಲಂಗ್ನ ಚಿನ್ ಹೆಲೆ ಹುಡುನ್ ಅನಿ ಅವ್ಯಕ್ನೆ ವಿರಿಂಜ್ ಹೆಲೆ ವಾಟುನ್ ಅನಿ ಓನ ಪಸಲಿತೆ ಕೈ ಹೆಲೆ ವಾಟುನ್ ಅಪ್ಪೊಳ್ ಲುಗುಸ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಹೆಲೆ ಕೇವೊನ್ ಥೋಮಲ್ ದೂಸ್ರೋ ಚೆಲ್ಲೋಳ ಮಾಂದಿತ್ ಪಾರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಹೆಲೆ ಕೇವೊಲ್ ಥೋ ಮನ್ ಸ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಾನವಾಲ್ ಇಂದಾತೊಳೆಯುಳ್ ಪರಿಯೇಲ್ ಮಾನವಾಲ್ ರಣ್ ಮಹಾನ್ ರಹಸ್ಯನೋಲ್ ಜರಿಯಾ ಬನೆ ಮಾತುಲ್ ಉಂದಿ ಯಹುನಾನ ಬಯಾನ್ ಚೌದ ಪಾಠ ಸಾರು ವಚಂತೆ ಇಹೋನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಯೀಶು ಜವಾಬ್ ಸೀತುಲ್ ಸರ್ರಿ ಅನಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಅನಿ ಜೀವ ಅನ್ನ ಅಂದ ನಾ ಮೆಚ್ಚುಕ್ ಬೋಲೆ ದೌನ್ ಕರು ವಾಯ್ಲೆಲ್ಲೆ ದೂಸರೋ ಎಗ್ಗ ಅಮ್ಮಟ್ ಬೀಸ್ ಪಾಠ ದೇ ಪಳೆ ಮಾಸಿ ರಹೆ ಮಾತುಲಂ ಹಪ್ತ ಮೇಂಡ್ ಆಸಿಯತ್ ಅನಿ ಚೇಲಾಲೋಡ್ ರೋತೆ ಒಂಡೆ ಎಖಟ್ಟೋ ಆತೋಳ್ ಅನಿ ಥೋಮಲ್ ಬಿ ಓಡ್ ಸಂಗ್ ಮತ್ತೋಳ್ ಕಿವಾರ್ಕ್ನ ತಾಲಂಗ್ ಲಗೆ ಮಾತು ಪರ್ ಈಶು ಓಡ್ ನಡ್ಡು ವಾಸಿ ಇತ್ತುಲ್ ಮೇಕೊನ್ ಶಾಂತಿ ಆಯಿ ಬೋಲ್ ಥೋ ಮನಿತ್ತುಲ್ ವಿರಿಂಜ್ ಇಗ್ಗ ವಾಡ್ಸಿ ನಾವ ಕೈಕನು ಹುಡ ಕೈಕ್ ಇಮ್ಮ ಕಿಸಿ ನಾವ ಪಸಲಿತೆ ವಾಟ ಸಕ್ ಮಿನಿ ಕೇಮ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಮ್ ಥೋಮಾಲ್ ಜವಾಬ್ ಸಿಸಿ ಇತ್ತುಲ್ ಏ ನಾವೋಲ್ ಪ್ರಭುನಿ ನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ನಿ ಪ್ರಭುಶು ಥೋಮನ ಅನಿ ಉನ ಸಂಗ್ನೆ ಸಾರ ಓಳ್ ಲೋಗುಳ ಸಕ್ತೋನ್ ದೂರ್ ಕೀತುಲ್ ಬೋಳ್ ಹುಡ್ಸಿಕೊನ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತಾನ್ ವಾಲೆಳ್ ಅಂದುಳ್ ಖುಷಿಯಲಿ ತ ಖಬರ್ ಮಾಕೊನ್ ಇವನ್ ಹೆಲೆ ಬದಕೆ ಒಕ್ಕಿ ಥೋಮಲ್ ಈಸು ನೆಡ್ತುಲ್ ಯದಿ ಮೇಕೊನ್ ಈಶುನ ಸಾಸಿ ಪಿಸ್ತಿ ತೇದನ ಮಾಂದಿತ್ ಪರೋ ಸಖೈ ತೇ ಇಮಟ್ ಥೋಮನ ಗವಾಯಿತ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಸಿ ಈಸುನ್ ಅಪ್ನೋ ಜಿಂದೋ ಮುಕ್ತಿ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ ತೆ ಗ್ರಹಣ ಕಿಸಕೆ ಮಾಯ್ತುಳಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಸಚ್ಚೋ ಸಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ಸಾಯ್ತ ಕ್ಯಾತೊಲಯ್ಯುಲ್ ಇಶು ಒನಿತ್ತುಲ್ ನಾಕು ನುಡ್ಸಿ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾತೋನಿ ಓಳ ಧನ್ಯ ಆಂದುಳ್ ಬೋಳ ನಾಕುನ್ ಹೆಲೆ ಹೊಡೋಳ್ ಅನಿ ಭಿ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾತೋಳ್ ಇದ್ ಮಾವ ಯುಕ್ ತೋಳ್ ಲೋಗುಳ್ಳೈ ಖಾಸ್ ಆಶೀಶಾನ್ ಓಳ್ಳೈ ಬೋಳ್ ಮಸಿ ಈಶುನ ಮೋತನಿ ಸಾಸಿ ಪಿಸಿ ತೇದನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾತೋಳಯ್ಯು ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟ್ ಚೇಲಲುಳ ಸಾಮೋ ಈಶು ಅಂಡೆ ವಲೆಸಂ ಅದ್ಭುತ್ ಚಿನ್ ದಿಸುತ್ತುಲ್ ಇದ್ ಪೋದಿತೆ ಇವ್ ಸಭ್ ಹೆಲೆ लिखिमायो परे चुंग लिखिमा तंग की इमट विश्वास की किट कि परमेश्वर तोल मर ईसु ही आंदोल अने की वो उन पर एहन विश्वास किसी में कुन जीवन पुटसी दल इदमा दी खुशियाले ता खबर ता कुंचियान प्रभु ईशु न जरियते सभी काम कनु लिखे किसी हेले इरो प्रभु न लिखे माता मीवा सामनो वहतुल युट अदे न खास उद्देश्य इद्यान कि अन्ना अने इमट विश्वास केम्ट की ईशु ही परमेश्वर तोल मर्री मसी आंदोल ओंडे विश्वास किसी वो ना पड़ोडल जीवन पुट्टल सिर्फ विश्वास ता जरियते इमट जीवन प्राप्त किसी सके मायतोड़ इद्दे नयो जीवन आद इमट मसी ईसुन पर हो विश्वास क्या ना जरियते परमेश्वर ता औलाद बने मसी आंतोड़ी ठहिये अमट प्रभु से प्रेम हेलके वो मगर बोल मा से प्रेम की तोल इद महान प्रेम तलाई प्रभु ना लाख लाख धन्यवाद क्या तो पवित्र लोग हिन्नल चंदन मांदी इंगा ताका बहुन गलियतिया नंग मल्ली नंग हुकुम सीतान एहुन इमट भी किम हफ्ता ना पहलो दिया याने इतवार नेटी तनवता ना काम तले का वोडुल वोडुल पैसा अलग किसी इरसी ये नहीं कि ना वा वपुले भी वायन पर रो चंदा ताहता ना जरूरत हेले आयो अनवाइका ते वड़ा कैक नल विवचंदा ते सीता दान यरूशलेम रोक का बोलून इमट इदन ही नल चिट्ठी सिसी ठहरे के वड़े अनि अगर नावा भी अगहंदा ना ठीक अड्रे मायल ती ना संग ने दानोड अन्ना मके दुनिया ते भी हंदा ना विचार क्या तो ना अगर टल मी करूं वाइका शायद पीनी तंग दियंग भी मी करूं मंदका की बेगा भी नवा फिर हंदाना आया इमट अदन ही नल नवा मदद की किट सफर कीना कीना के मीक नल वर रई रण दियंग ना मुलाकात हेले केवन प्रभु इहुन आया सेवल ते वल्ले दियंग मी करूं मंदका पर अन्ना इग्गा इफिसुस ते पैंत गुस्त लुगुस्त मंदका पैंत गुस्त यहूदियों खास सालाना त्योहार मत्ता इग्गा ना ही नलफड़ा काम क्या ना असल मौका आंद पर विरोधण भी लय सोड़ांदुर तिमुतुस मी करूं औ सिदानुल ते वो न मदन ही नल खुशी ते जगा सीम्ट बाड़ी की वो ना ले का प्रभु ना काम क्या तुल बोले वो ना आदर कम मिन केमा पर शांति ते वो ना सफर ते मुन्ने हंदाले वो ना मदद कीम्ट की ना करूं मलसी वायनुल अन्न वो ना अने भाई डसर्री हुड़ी तो ना इंगा अपलुस भाई नमांदी अन्न वो ना बिंती किंदन की दूसरो भाई संगमी करू हंजी मुलाकात केवल पर वोल इंगा हंदा ना चाहे हेले मायल बपोल भी फुर्सत आसी दल ते वोल भी मी करू वायनुल जागो आसी मंट विश्वास ते पक्को मंट हिम्मत केम्ट मजबूत मंट बड़ंग बड़ंग क्या तोड़ी सब प्रेम तलकीम ये भयड़ी पुंदा तोड़ी की क्रिस्नल अनिल वो नोड रोन वाले अखियाना ते सब तलमुन्ने मसी आसी हत्तोड़नी की उड़ परमेश्वर तोड़ लोकोड़ सेवा क्या ले सब दियां तैयार मदा तोड़ आखिरी ते माक नाल रहे हेले मायो एंतिस ते वरोना मंदाले ठहरे किसी तिमतुस तुन रोहची सीतम मसीह ने खुशखबरी तक प्रचारते यलमा संग परमेश्वर तोल सेवा कनी मौल भाई आंदोल उनमें कुन विश्वास ते मजबूत क्या ले रोहतम आनी करता ले कि यु दुख तकलीफ आयन पर बोले डगमग हेले आयोल इमट पुत्तोड़ की माहिनल इहुन मांदिंग ठहरे मासी हत्तंग मीन अड्डुम मन्ना मन्ना के अमट मुने टल वहची सीतम की इहुन दुख तकलीफ जरूर आयल अनि इवन आसी भी हत्ता इधनी नल नाक नल रहे हले मायो ते तिमतुस तुन मीवा विश्वास तहाल हुड़ी ले रोहतन की बे गई मीन अड्डू मावा सब मीन सैतानता परीक्षा तल बेकार हेले आयो अनि इंगा मीवा विश्वासता अनि मीवा प्रेमता खुश खबरी ये ची तिमुस तुन मा करो मलसी वातोल पोल माकुन वह चीसी तोल की इमट हमेशा खुशी ते मावा याद क्या तोड़ इटनी माकनल बिले माइले आई तोड़ बहुना मठ मीक नल ते ना कुछ सब दुख तकलीफ आन परो भी ये भयड़ित मीवा विश्वास तलमा कुन शांति आसियत्ता ई मठ प्रभु ने पक्को मंदा तुड़ते अमट भिस्से तोड़म मी नल माउल परमेश्वर सामो माकुन फड़ा आनंद आईता इदन नल परमेश्वर ता बहुन बहुन धन्यवाद की कुम मी सूरत हुड़ीले अनि मीवा विश्वास ते भी मजबूती सियाले फड़ा लालसा किसी दिया नरका प्राण ना क्या तोड़म इंगा माउल परमेश्वर दाऊ आप पे अनि माउल प्रभु ने यीशु माया भी करूं वायना सर रिखोले केविल अनि प्रभु इहुन केविल की इमट आपुस्ते अनि सब लोगोड़ी नल प्रेम ते बड़े मासी दाकित बहुना मट मी ही नल इहुन बोल मे कौन मजबूत क्या नोल अनि बपोल मावल प्रभु यीशु तनवड़ सब बे लोगोड़ संग मलसी वायनोल आप पोड़े मट मावल परमेश्वर दाऊ सामो पवित्र अनि दोष मिचुक ठहरे मासी दाकित ये भयड़ित बाकी ईदान की प्रभु यीशु ने मीवा बिनती क्या तोड़म अनि मीकुन समझे क्या तोलम की बहुन इमट परमेश्वर तुन खुश क्या ना अनि सीधो चालता कना माकनाल करीसी ये ती तोड़ित अनि इंगा भी क्या तोड़ित अहुन ओंडे भी बड़े मासी दाकिट प्रभु यीशु ना जरियते मीकुन बातल बातल हुकुम सीतम इत दिन पुतोड़ित बाड़ी की परमेश्वर ता एहुन मर्जी आंत की इमट पवित्र आसी दाकित छिनादल तल लक मनाकित वोडुल वोडुल तनवा तनवा माइन पवित्राते अनि इज्जत ने इराना पुनाकित दूसरो धर्म वाले लेका हेले बोल परमेश्वर तुन पुनुढ़ेले अनि बुरो काम थिनल इरितोड़ित इदमांदिते बोले तनवत भाईना नुकसान मिनी की मकाई वोन परो दाव मिनी की मा मुन्नटल भी इदेना चितोनी सीतोणम बाड़ी की इन सब मांदिंग ने प्रभु बदलो सियान वाले आंदोल परमेश्वर माकुन असुत्तान हिनल हेले पुत्रात हिनल केतोल यून बोल इद मांदिन माने हेले केवल प्रे दोस्ता लोडित इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययनता कार्यक्रम गई खत्म आईता है मुन्नेडा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मेकोन ए वचन ता जरियते आशीषन बरकत सेवी
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयूरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनाट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com